आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबर आपाक आवरवी मुराली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो देता. मुखेल खबरो. मेक इन इंडिया उपक्रम सुरू जाले उपरांत 2023-24 वर्सा भारताचे स्वदेशी संरक्षण उत्पादन आतां विक्रमी 1,27,000 कोटी रुपयांचेर पावला. दिल्लींतले भाजप फुडारपणाखालचे सरकार 2025-26 ह्या अर्थीक वर्साचे अर्थसंकल्प आज विधानसभेत सादर करतले. भारतीय सिक्युरिटीज आणि एक्सचेंज बोर्डान परकी गुंतवणूकदारांक गुंतवणूक मर्यादा 10 दिन वाढून 50,000 कोटी रुपया करपाच्या प्रस्तावाक मान्यताय दिल्या. फुटबॉलान आज एएफसी आशियाई कप 2027 पात्रताय सर्तीच्या तिसऱ्या फेरयेतल्या महत्वाच्या मॅचीन भारतीय मंगण बांगलादेशा आड खेळटलो. इंडियन प्रिमियर लीग आयपीएल क्रिकेट सर्तीन काल राती जाल्ल्या खेळात दिल्ली कॅपिटल्सान लखनौ सुपर जायंट्साक 1 विकेटीन हरयलो. आज गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स या पंगडामधी खेळ जातलो. आता पुराय खबरो. मेक इन इंडिया उपक्रम सुरू जाले उपरांत 2023-24 वर्सा भारतान स्वदेशी संरक्षण उत्पादनात सगळ्यात चढ वाढ केल्या. भारतीय स्वदेशी संरक्षण उत्पादन आता 1,27,000 कोटी रुपयाच्या विक्रमी पावण्यार पावला. संरक्षण मंत्रालयान सांगला की 2014-15 वर्सा संरक्षण उत्पादनाचो वालोर 46,429 कोटी रुपया आशिल्लो तो 174% वाढला. मंत्रालयान म्हळा एकेकाळ परदेशी पुरवणदारांचेर अवलंबून आशिल्लो हो देश आता स्वदेशी उत्पादनात एक वाढपी शक्ती उभो आसा. स्वदेशी क्षमतावरवी आपल्या लष्करी ताकदीक आकार देता. तशेंच संरक्षण निर्यात 2013-14 वर्सा 686 कोटी रुपया आशिल्ली ती 2023-24 वर्सा 21,000 कोटी रुपया परस चड जाली. संरक्षण उत्पादन क्षेत्रान व्यवसाय सुलभता सुदारपा खातीर सरकारान जायते उपाय सुरू केल्यात. दिल्लींतले भाजप फुडारपणाखालचे सरकार 2025-26 हे अर्थीक वर्षाचे अर्थसंकल्प आज विधानसभेत सादर करतले. फाल्यां सभाघरांत अर्थसंकल्पाची चर्चा जातली. दिल्ली विधानसभेचे 5 दिसांचे अधिवेशन कालच्यान सुरू झाले. आम आदमी पक्षाच्या आदल्या कार्यकाळाविषयी दिल्ली सरकार विधानसभेत श्वेतपत्रिका हाडटले. दिल्ली येरादारी महामंडळाविषयीच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षक सीएजी अहवालाचेर काल विधानसभेत चर्चा करताना मुख्यमंत्री रेखा गुप्ता हांणी ही माहिती दिली. हाजी आदी गुप्ता आणि महामंडळाविषयी कॅक अहवाला सभाघरांत सादर केलो. हो कॅकचो 3रो अहवाल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी ह्या म्हयन्याच्या 30 तारखेक जावपा आशिल्ल्या आकाशवाणी वेल्या मन की बात कार्यावळी खातीर नागरिकांकडल्यान सुचोवण्यो मागयल्यात. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टान मोदी हांणी ह्या म्हयन्याच्या मन की बात कार्यावळी खातीर वेगवेगळ्यो सुचोवण्यो मेळिल्ल्या खातीर खोशी उक्तायल्या. ह्या कार्यावळी खातीर लोक तांचे विचार आनी सुचोवण्यो टोल फ्री क्रमांक 1800-1178-00 वरवीं सादर करूंक शकतात. तशेंच नरेंद्र मोदी एप वा माय गोव ओपन फोरम वरवीं आपले विचार ऑनलायन शेअर करूंक शकतात. येता त्या एपिसोडा खातीर सुचोवण्यो ह्या म्हयन्याच्या 28 तारखेमेरेन स्विकारतले. एक राष्ट्र एक वेंचणूक ह्या विशयाचेर संयुक्त संसदीय समितीची बसका आज नवी दिल्लीत संसद भवनाच्या एनेक्सान जातली. सध्या दूरसंचार वाद निवारण आणि अपिलीय न्यायाधिकरण TDSAT चे अध्यक्ष म्हणून काम करपी दिल्ली उच्च न्यायालयाचे आदले मुखेल न्यायाधीश DN पटेल हांचे बरोबर समिती संवाद साधतली. हाचे उपरांत समितीची भारताचे अटर्नी जनरल RVenkatramani हांचे बरोबर बसका जातली. समितीची फुडली बसका फुडल्या म्हयन्याच्या 2 तारखेक जावपाची आसा. तातूंत आनीक 2 नामनेच्या व्यक्तीकडे संवाद समिती साधतली. आता देशांतल्या सगळ्या जिल्ह्यांनी क्षयरोग निर्मूलन मोहीम सुरू करतले असे भलायकी मंत्री JP नड्डा हांणी जाहीर केला. हाचे आदी 455 निवडक उच्च प्राधान्य जिल्ह्यांनी ही मोहीम चालीक लायिल्ली. काल नवी दिल्लीत झाल्या संवसारीक क्षयरोग दीस 2025 शिखर सभेत संबोधित करताना नड्डा हांणी सांगले 100 दिसांच्या सघन क्षयरोग मुक्त भारत मोहिमेन सुमार 13 कोटी लोकांची क्षयरोगा खातीर तपासणी झाली आणि 7 लाखां परस चढ नवे दुयेंती मेळ्ळे. भारतात क्षयरोग उपचाराची कव्हरेज 59% वेल्यान 85% मेरेन वाढल्या असे नड्डा हांणी सांगले. कर्नाटक कॅडरचे 1987 बॅचीचे IAS अधिकारी अजय सेठ हांची काल नवे अर्थसचिव नेमणूक झाली. सध्या सेठ अर्थमंत्रालयान अर्थीक वेव्हार खात्याचे सचिव आसात. कार्मिक मंत्रालयान जारी केल्ल्या अधिकृत आदेशान म्हळा मंत्रिमंडळाची नेमणूक समितीन सेठ हांची अर्थसचिव नेमणूक करपाक मान्यताय दिल्या. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी वेल्यान आयकतात.
इलेक्ट्रॉनिक संगीत निर्माते आणि DJ उपकार करून लक्ष दियात. वेव्ज 2025 चॅलेंजांत वाटेकार जावपा खातीर बेगोबेग तयार जायात. रेझोनेट द ईडीएम चॅलेंज. नाव नोंदणी खातीरची मुदत 31 मार्च 2025 मेरेन वाढयल्या. इलेक्ट्रॉनिक संगीतामधल्या तुमच्या प्रतिभेचे संसारिक पावण्यार प्रदर्शन करून नामना जोडपाची संद वगडावू नाकात. चढ माहिती खातीर भेट दियात waves.india.org.
राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड हांणी दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या निवासस्थानांतल्यान रोख रक्कम जप्त जाल्ल्याच्या मुद्द्याचेर चिंता व्यक्त केली. अशी घडणूक परतून घडची न्हय हे खातीर अशे तरेची वायट प्रथा बंद करपाचो उलो तांणी मारला. धनखड हांणी काल संसद भवनात या विशयाचे सभाघराचे फुडारी जगत प्रकाश नड्डा आनी विरोधी पक्ष फुडारी मल्लिकार्जून खरगे हांचे कडेन बसका घेतली. या प्रकरणात बेगोबेग कारवाय केल्ले खातीर अध्यक्षांनी सरन्यायाधीश संजीव खन्ना हांचे कौतुक केले. मजगती दिल्ली उच्च न्यायालयात न्यायमूर्ती यशवंत वर्मा हांचे कडल्यान तात्काळ प्रभावीपणान सगळे न्यायिक काम फाटी घेतला. न्यायमूर्ती वर्मा हांणी हे आरोप न्हयकारल्यात. भारतीय सिक्युरिटीज आणि एक्सचेंज बोर्डान परकी गुंतवणूकदारांक गुंतवणूक मर्यादा दोबरादीन वाढून 50,000 कोटी रुपया करपाच्या प्रस्तावाक मान्यताय दिल्या. बदलपी बाजारपेठेतल्या गतीशीलतेचेर उपाय काढपाचो ताचो हेत आसा. भारतीय बाजारांत गुंतवणूक करपा खातीर 50,000 कोटी रुपया परस चड पैसे आशिल्ल्या परकी गुंतवणूकदारांनी आता अतिरिक्त खुलासे करचे पडटले अशे नवनियुक्त अध्यक्ष तुहीन कांत पांडे आनी मंडळाच्या पहिले बसके उपरांत मिडिया कडेन उलयतना सांगले. हालीच बाजारांत जाल्ल्या अस्थिरतायेच्या फाटभुंयेर गुंतवणूकदारां मदीं जागृताय वाडोवपाचोय सेबीन निर्णय घेतला. गुंतवणूकदारांक योग्य सल्लो मेळचो आनी नोंदणी नाशिल्ल्या सल्लागारांक लागून तांची दिशाभूल जावची न्हय हाची खात्री करपाचो ताचो हेत आसा. गुगल आनी मेटाच्या आधारान 17,000 वयर अर्थीक इन्फ्लुएन्सरांचेरूय कारवाय केल्या अशी सेबीच्या अध्यक्षांनी सांगले. बंदर जहाज बांदणी आनी जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल हांणी सिंगापोर सागरी सप्तकांत भाग घेतलो. तांणी संवसारीक सागरी फुडाऱ्यांकडेन सल्लामसलत केली आनी सुरक्षीत शाश्वत आनी समृद्ध सागरी भविश्य घडोवपाच्या उद्देशान धोरणां विकसीत केली. सोनोवाल हांणी सागरी क्रियाकल्पांच्या विकासाक चालना दिवपाच्या भारताच्या दृष्टीकोनाची रुपरेषा मांडली आनी तेच बरोबर या क्षेत्रासमोर आशिल्ल्या आव्हानाचेर उजवाड घालो. तांणी सागरी संपर्क आनी पुरवण साखळी घटमूट करपाच्या म्हत्वाचेर भर दिलो. पाचव्यान शाश्वत सागरी भविश्या खातीर सामूहिक कृतीचे समर्थन तांणी केले. सोनोवाल हांणी वसुदेव कुटुंबकम या तत्वाचेर आधारित भारताचे सागरी दृष्टीकोन अधोरेखित केले जे सहकार्य आनी सामायिक समृद्धीक प्रोत्साहन दिता. सोनोवाल हांणी द्विपक्षीय सागरी आनी वेपारी संबंध घटमूट करपा खातीर सिंगापोरच्या मुखेलमंत्र्यांकडे चर्चा केली. तशेंच या कार्यावळींत तांणी फ्रांस नेदरलँड्स नॉर्वे आनी पुर्तुगालच्या बंदर जहाज आनी उदकामार्ग मंत्र्यांकडे संवाद साधलो. इंडियन प्रिमियर लीग आयपीएल क्रिकेट सर्तीन काल राती विशाखापट्टणमांत वायएस राजशेखर रेड्डी क्रिकेट स्टेडियमांत जाल्ल्या खेळांत दिल्ली कॅपिटल्सान लखनौ सुपर जायंट्साक एका विकेटीन हरयलो. लखनौन दिल्ल्या 210 धावण्यांच्या लक्ष्याचो फाटलाव करपी दिल्ली 19 ओव्हरींनी 9 बाद आनी 3 बॉलांनी 211 धावण्यो करून मॅच जिखली. आज सांजवेळा अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमांत गुजरात टायटन्स आनी पंजाब किंग्स ह्या पंगडामदी खेळ जातलो. भारतीय वेळाप्रमाण सांजवेळा 7:30 वरांचेर मॅच सुरू जातली. फुटबॉलान आज सांजवेळा मेघालयाच्या शिलाँग हांगाच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियमाचेर एएफसी आशिया कप 2027 पात्रताय सर्तीच्या तिसऱ्या फेरयेंतल्या म्हत्वाच्या मॅचीन भारतीय पंगड बांगलादेशा आड खेळटलो. सांजवेळा 7 वरांचेर मॅच सुरू जातली. हाचे आदी फाटल्या बुधवारा जाल्ले आंतरराष्ट्रीय आमिजात मॅचीन भारतीय पंगडान मालदिवसाचेर 3-8-0 अशी घशघशीत जैत नोंद केल्ले. मुखेल प्रशिक्षक मनोलो मार्केस हांच्या फुडारपणाखाला भारतीय पंगडाचे हे पयले जैत आशिल्ले. निमाणे परतून एक फावट कांय मुखेल खबरो. मेक इन इंडिया उपक्रम सुरू जाले उपरांत 2023-24 वर्सा भारताचे स्वदेशी संरक्षण उत्पादन आता विक्रमी 1,27,000 कोटी रुपयांचेर पावला. दिल्लींतले भाजपा फुडारपणाखालचे सरकार 2025-26 या अर्थीक वर्साचे अर्थसंकल्प आज विधानसभेत सादर करतले. फुटबॉलान आज एएफसी आशिया कप 2027 पात्रताय सर्तीच्या म्हत्वाच्या मॅचीन भारतीय पंगड बांगलादेशा आड खेळटलो. इंडियन प्रिमियर लीग क्रिकेट सर्तीन काल राती जाल्ल्या खेळांत दिल्ली कॅपिटल्सान लखनौ सुपर जायंट्साक एका विकेटीन हरयलो. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे फुडले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आज सांजवेळा 5:30.